chinimandi.com podcast.
बीएसएनएलचा पाय अधिक खोलात, पुन्हा थकला पगार. बीएसएनएल आणि एमटीएनएल या सरकारी दूरसंचार कंपन्यांच्या एकत्रीकरणाच्या शक्यतेमुळे या कंपन्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असल्या तरी बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांच्या पगार प्रश्नानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांचा सप्टेंबरचा पगार अद्याप झालेला नाही, यामुळे कर्मचाऱ्यांच्यात कमालीचा असंतोष पसरला आहे. हा पगार दिवाळीपूर्वी देण्यात येईल असं बीएसएनएलचे सीएमडी पी के पुरवार यांनी म्हटलं आहे. बीएसएनएलला व्यावसायिकांकडून 3,000 कोटी रुपयांचं येणं असून यातील काही रक्कम वसूल होण्याची शक्यता आहे. तसंच यासह काही अंतर्गत स्रोतांच्या सहाय्यानं कर्मचाऱ्यांचा पगार दिला जाईल असं पुरवार म्हणाले. बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांच्या मासिक देयकाची एकूण रक्कम 850 कोटी रुपये आहे. बीएसएनएलला दरमहा 1,600 कोटी रुपयांचं उत्पन्न होतं, मात्र यातील मोठा हिस्सा हा कार्यगत आणि अनिवार्य खर्चांसाठी वापरला जातो. यामुळे पगार देयकांसाठी पुरेसा निधी उरत नाही. या कंपनीला 2019 अखेरीस 13,804 कोटी रुपये निव्वळ तोटा झाला आहे. बीएसएनएलमध्ये 1.76 लाख कर्मचारी असून या कंपनीच्या उत्पन्नापैकी 65-70% निधी पगार खात्यावरच खर्च होतो. गेल्या अनेक महिन्यांपासून या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात अनियमितता आहे. एमटीएनएलमध्येही हीच स्थिती आहे. 18 ऑक्टोबरपूर्वी पगार न झाल्यास उपोषण आंदोलन करण्याचा इशारा बीएसएनएलच्या कर्मचारी संघटनांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर पुरवार यांनी हे आश्वासन दिलं.